तुम्हाला मी चालू प्रमाण बनवणार आहे.
श्रीराम, सर्व साधकांसाठी काही निवेदन आहेत, आपण कृपया एकाग्र चित्ताने ते ऐकावीत. पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण आज जेवण झाल्यावर रात्री 8 वाजता जाणार आहोत. दर्शनासाठी मोबाईल, पर्सेस आणि आपली पाकिटं ही बरोबर घेऊ नयेत आणि शक्यतो चपला न घालता यावं, कारण तिथे या गोष्टी ठेवून घ्यायची सोय नाही आणि आपल्याला मोबाईल्स, पर्सेस अथवा पाकिटं आत घेऊन जायची परवानगी नाहीये. मी परत एकदा सांगतो, पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी आपल्याला जेवण झाल्यावर जायचं आहे. दर्शनाला जाताना कृपया आपल्या बरोबर आपले मोबाईल फोन्स, पर्सेस अथवा पाकिटं ही घेऊ नयेत. तसंच शक्यतो चपला न घालता आपण पांडुरंगाच्या दर्शनासाठी यावं. अगदी 2 मिनिटांवरती इथून ते चालत मंदिर आहे आणि तशा एवढ्या साधकांच्या एकदम सोईट मोबाईल फोन, पर्सेस ठेवून घ्यायची तिथे व्यवस्था नाहीये, त्यामुळे आपण कृपया आपल्या बरोबर घेऊ नये. तसंच संपूर्ण पंढरपूर यात्रेत आपला बॅच आपल्या गळ्यात घालणं आवश्यक आहे, अन्यथा आपल्याला भोजनगृहामध्ये प्रवेश शक्य होणार नाही. यासाठी जे साधक डायरेक्ट आलेले आहेत, मी आपला बॅच सद्भक्त साठे सर यांच्याकडून घ्यायचा आहे. माझ्या स्टेजच्या उजव्या बाजूला साठे सर बसलेले आहेत. तसंच कार्यक्रम पत्रिका जे डायरेक्ट आलेले साधक आहेत, त्यांनी आपली कार्यक्रम पत्रिका सद्भक्त सुनील वाघ यांच्याकडनं घ्यायची आहे. सुनील वाघ देखील स्टेजच्या उजव्या बाजूला बसलेले आहेत. निवास व्यवस्था प्रमुख सद्भक्त सुधीर पाटकर आहेत. गजानन महाराज मठाच्या कार्यालयात जाऊन निवासासंबंधी कोणतीही चौकशी करू नये. सायंकाळी 7 वाजता भोजनासाठी 1 ते 10 क्रमांक बसमधील साधक हे डायनिंग हॉलमध्ये जाणार आहेत. जिथे दुपारी आपली सर्वांची भोजनं झाली तिथे 1 ते 10 या बस क्रमांकामधील साधक जाणार आहेत. 11 ते 20 बसमधील साधक आणि जे डायरेक्ट आलेले साधक आहेत, या सर्व साधकांच्या भोजनाची सोय मांडवाच्या मागच्या बाजूला करण्यात येणार आहे. परत एकदा सांगतो, 1 ते 10 या बसमधील साधकांची भोजनाची सोय 7 वाजता डायनिंग हॉलमध्ये केलेली आहे आणि 11 ते 20 आणि जे डायरेक्ट आलेले साधक आहेत त्यांची भोजनाची सोय मांडवाच्या पाचव्या बाजूला करण्यात आलेली आहे. निवेदनं संपली.
सर्व साधकांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी आपापले मोबाईल जे आहेत ते स्विच ऑफ करावेत किंवा सायलेंट मोडवरती ठेवावेत. परत एकदा सांगतो, आपापल्या सर्व साधकांनी आपले मोबाईल जे आहेत ते सायलेंट मोडवरती तरी ठेवावेत किंवा स्विच ऑफ करावेत. प्रत्येकाने एकदा चेक करून घ्यावेत, नाही तर ऐन वेळेला असं होतं की आवाज एकदम मोठा होतो कार्यक्रम चालू असताना आणि त्यांनी रसभंग होऊ शकतो. आणखीन एक सूचना आहे, आपला कार्यक्रम एक 5 मिनिटांचा चालू होईल. पूजनीय चंद्रशेखर महाराज आता इथे येत आहेत, ते येतोपर्यंत एक 5 मिनिटाचा वेळ लागेल. आपल्या संप्रदायामध्ये गुंडा महाराज होऊन गेले. हे जे गुंडा महाराज आहेत, गुंडा महाराज, धुंडा महाराज, भानुदास महाराज, चैतन्य महाराज आणि चंद्रशेखर महाराज, अशी परंपरा आली. एक परंपरा जी आहे ती अशी आली. यातले जे या देगलूरकर घराण्याचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक पिढीमध्ये एक सत्पुरुष निर्माण झाला, हे एक भाग्य आहे. असं सहसा दिसत नाही. सहसा काय, कदाचित एकमेवा द्वितीय किंवा आणखीन काही जर म्हणलं अमरनेरकर महाराजांचं तसं आहे. अशी क्वचित क्वचित काही उदाहरणं आहेत की जिथं प्रत्येक पिढीत एक महापुरुष निर्माण होतो. तर आपण चैतन्य महाराजांच्याकडनं गुंडा महाराजांची माहिती मंगळवारी आपण पाहणार आहोत. स्वामीजी आणि रसिकता, स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ या दोघांचं रसिकता हे एक अविभाज्य अंग होतं. स्वामींना विनोद खूप प्रिय होता, स्वामी मकरंदनाथांनाही आहे. स्वामींना संगीत वादन हे अत्यंत प्रिय होतं. आपण या शिबिरामध्येही त्याची चुणूक आपण आता बघितली. काही बासरी असेल, तबला असेल, व्हायलिन असेल, याचं वादनही आपण बघणार आहोत. आज आपण हा याच कार्यक्रमामध्ये चंद्रशेखर महाराजांच्याकडनं त्यांचं मनोगतही ऐकणार आहोत. प्रत्येक सुंदर गोष्टीला तसा एक शेवट असतो, खरं तो शेवट नाहीये. तिथं खरं आपल्या जीवनाची सुरुवात आहे. ह्या शिबिराचा लौकिक अर्थाने असलेला शेवट, पण खऱ्या अर्थाने आपल्या अधिक चांगल्या जीवनाचा सुरुवात असं म्हणता येईल असं बुधवारी होईल. या बुधवारी समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला भागवताचार्य वाना उत्पात जे आज आपल्या इथं प्रेमाने आलेले आहेत, ते रुक्मिणी मातेचे आशीर्वाद देणार आहेत. आणि आपला कार्यक्रम हा बुधवारी संपन्न होणार आहे. मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं होतं की या शिबिरात काय होणार आहे. असा आनंदाचं शिबिर आपण सगळे मिळून आपलं साधनेतलं जे स्थैर्य आहे ते अधिक वाढावं म्हणून आपण या शिबिराचा उपयोग करणार आहोत. आपला भाव अधिक वर्धिष्ण व्हावा म्हणून आपण या शिबिराचा उपयोग करणार आहोत. आपण स्वामीजींना आपल्याकडनं आश्वासन देऊया की या शिबिराचा उपयोग आमचं आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जाण्यासाठी, अधिक उन्नत होण्यासाठी, भगवंताच्या अधिक जवळ जाण्यासाठी आम्ही निश्चित करून घेऊया. एवढं आश्वासन परमपूजननीय स्वामीजींना आणि इथं बसलेल्या सर्व संतजनांना देऊन मी माझं प्रस्तावित जे आहे ते इथं संपवतो. हरिओम.
कोल्हापूरचे स्वामी प्रज्ञानंद यांनी आपल्याला शिबिराला शुभेच्छा पाठवल्या आहेत. पूजनीय स्वामी मकरंदनाथांना लिहिलेल्या पत्रातून या शुभेच्छा आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवल्या आहेत. ते पत्र मी आता आपल्याला वाचून दाखवते. आदरणीय स्वामी मकरंदनाथ, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या वतीने आपण 18 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर अखेर पंढरपूर येथे शिबिर आयोजित करीत आहात हे वृत्त निवेदन पत्राद्वारे समजले. खूप समाधान वाटले. साधक आचार शुद्ध, विचार शुद्ध होण्याकरिता अशा विविध उपक्रमांची गरज असते. असे उपक्रम आपण सातत्याने योजनापूर्वक शिस्तबद्धपणे राबवित असता आपल्याला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. यंदाच्या शिबिराचे आयोजन जे मुख्य उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून करीत आहात ते उद्दिष्ट महत्वाचे आहे, चांगले आहे. कर्म, उपासना, ज्ञान, विज्ञान या गोष्टी उत्तम साध्य होण्यास आपली गुरु परंपरा, संप्रदाय यांची सर्वांगीण माहिती साधकास असावी. सर्वार्थाने हे शिबिर यशस्वी होवो ही स्वामी चरणी प्रार्थना. सद्गुरु कृपेचे शुभाशीर्वाद. सर्व स्नेहाकितांना नमस्कार. कळावे लोभ असावा. आपला नम्र स्वामी प्रज्ञानंद. माणूस घडवणं हे स्वामी माधवनाथांच्या कार्याचं एक महत्वपूर्ण अंग. अतिशय साधा सोपा लॉजिकल जीवनाला स्पर्श करणारा परमार्थ त्यांनी सांगितला. त्यामुळेच त्यांच्याकडे जी अनेक मंडळी आकृष्ट झाली त्यामध्ये तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर होता. स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार नेतांनी साधना करणाऱ्या या तरुणांपैकी काही जण स्वामीजींच्या पश्चात त्यांचे कार्य पुढे चालवण्यासाठी कटिबद्ध झाले आहेत. अशांपैकीच एक सद्भक्त पंकजदादा करवंदे. पंकजदादा मायक्रोबायोलॉजी या विषयात एमएससी आहेत. पुण्याच्या पॉलकेम नावाच्या एका नामवंत कंपनीचे ते जनरल मॅनेजर आहेत. त्यांच्या अतिशय भावपूर्ण प्रवचनांनी वज्रासारख्या अंतःकरणात भक्तीचा पाझर फुटतो. त्यांची त्यांच्या सद्गुरूंच्या ठिकाणी असलेली नितांत श्रद्धा विलक्षण प्रेम हे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवतं. ते आता आपलं मनोगत व्यक्त करतील.
पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. या पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. आचार्यांनी ज्या दुर्मिळ गोष्टी सांगितल्या, मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः, या तिन्हीही दुर्मिळ गोष्टी आपण आज अनुभवतो आहोत. ज्या सगुण परब्रह्माचं दर्शन घेतल्याबरोबर अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कर्ता असलेला हा महापुरुष क्षणार्धात विरघळून गेला आणि ज्या पांडुरंगावरून सर्व संत महात्म्यांनी आपला जीव ओवाळून टाकला, त्या पांडुरंगाच्या पंढरी राजाच्या साम्राज्यात आज आपण संत सद्गुरूंच्या सहवासात इथे सर्वजण ह्या शिबिराकरता एकत्रित जमलेलो आहोत. स्वर्ग मोक्ष आनंदवन भुवन कैवल्य साम्राज्य ह्या नुसत्या शाब्दिक कल्पना आपल्याकरता राहिलेल्या नसून आपण आत्ता प्रत्यक्ष हे अनुभवतो आहोत. श्रद्धेय स्वामी मकरंदनाथजी हे परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या शिकवणुकीचं प्रत्यक्ष मूर्तिमंत चालतं बोलतं उदाहरण आपल्याबरोबर लीलाचरित्र करतं आहे. स्वामी माधवनाथांचं माणूस घडवण्याचं कार्य आणि त्याचं सूत्र अतिशय सोपं होतं. आपली दैनंदिन कर्म मोठ्या भक्तिभावानी प्रेमानी करून ती भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणं, सद्गुरूंनी सांगितलेली साधना नियमितपणे शक्यतो एका ठिकाणी तास दीड तास त्यांनी सांगितल्या बर हुकूम करणं, गीता ज्ञानेश्वरी गाथा दासबोध भागवत अशा अद्वैत तत्वज्ञान शिकवणाऱ्या ग्रंथांचं वाचन चिंतन मनन आणि सद्गुरु मुखातून श्रवण, व्युत्थान दशेमध्ये चालता बोलता अनुसंधान प्रयत्न करोन असो द्यावे, झालेली साधना पूर्ण दिवस अनुसंधानामध्ये आपण राहतो की नाही ह्याच्याकरता वापरणं, याची जन्मे येण्याची काळे संसारी होईजे निराळे मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होय तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आणि हे सर्व करण्याकरता म्हणून सद्गुरूंचा सहवास आणि त्यांच्या मुखातून श्रवण हा या सर्व सूत्राचा प्राण होता. आपल्या या शिबिराची जी मध्यवर्ती संकल्पना आहे, जी आपल्या स्टेजवर ओवीबद्ध केलेली आहे, मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनी नाथा, हा जो अखंड चालत आलेला अनादि असा संप्रदाय आहे, त्या संप्रदायाचे अध्वर्यू परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ मोठ्या भाग्याने आपल्याला लाभलेले आहेत. स्वामी माधवनाथांच्या देहत्यागानंतर स्वामी मकरंदनाथांनी अथक परिश्रमांनी, मी त्यांचं जीवन जवळून पाहतो आहे आणि त्याच्याकरता म्हणून मी अथक परिश्रम हा शब्द वापरतो आहे, अथक परिश्रमांनी सुशिक्षित आणि तरुण वर्गामध्ये आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून या शुद्ध परमार्थाचा प्रचार आणि प्रसार स्वांत सुखाय या पद्धतीने केला. आज स्वामीजींकडे आकृष्ट झालेली तरुण पिढी, आपण इथे जमलेले सर्वजण यांचा जर एक आडवा छेद आपण घेतला, क्रॉस सेक्शन जर घेतला, तर आपल्या आपल्या क्षेत्रात उच्च पदस्थ असलेली अनेक विध मंडळी, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, अशी कित्येक उत्तमातली उत्तम मंडळी स्वामीजींच्या अवतीभवती त्यांच्या ह्या शुद्ध परमार्थाच्या विचारामुळे आणि त्यांनी केलेल्या अहेतुक प्रेमामुळे गोळा झालेली दिसतात. आजच्या ह्या शिबिराची यशस्वीतता खरं तर ह्या प्रेमाच्या बांधल्या गेलेल्या या फळीमध्ये आहे. स्वामीजींनी ह्या सर्व मंडळींना अचूक पण प्रेमळ असं शुद्ध परमार्थाचं मार्गदर्शन केलं आणि ह्या मार्गदर्शनामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक समाधान भरून राहिलं, एक आनंद भरून राहिला आणि सर्वजण स्वामीजींनी दिलेल्या आत्मज्ञानाच्या ध्येयाकडे अग्रेसर म्हणून झाले. माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ या दोघांचाही भर आपल्याकडे येणाऱ्या नियमितपणे येणाऱ्या श्रोत्यांवर शुद्ध परमार्थाच्या संस्काराचा एक अतिशय प्रभावीपणे संस्कार करणं असा आहे. त्याच्यामध्ये खूप मोठी नियमितता भरून राहिलेली आहे आणि ह्या नियमिततेमुळे आज आपण या शिबिराचं भव्य दिव्य असं स्वरूप पाहतो आहोत. स्वामी माधवनाथांनी पुण्यामध्ये सुसज्ज अशी ध्यान मंदिरं बांधली, निर्माण केली. स्वामीजींनी एक संकल्पना बोलून दाखवली होती. ते म्हणत असत की पैसे देऊन 3 तास मनोरंजनाकरता अतिशय भडकपणे रंगवल्या गेलेल्या, मन उद्विग्न करणाऱ्या अशा सिनेमागृहामध्ये लोक मोठ्या आवडीने जातात आणि बाहेर पडल्यानंतर मात्र पस्तावतात. पैसे देऊन पस्तावणं हे काय आहे हे कळत नाही, पण परमार्थी माणूस मात्र डंजन प्लेसमध्ये, हा त्यांचा शब्द होता, कुठेतरी कोपऱ्यात जिथे फरशा उखडलेल्या आहेत, कोळ्याची जाळी लागलेली आहे, फाटकं आसन आहे आणि त्याच्यावर बसून भगवत प्राप्तीकरता म्हणून काही एक प्रयत्नवान आहे, पण आधीच्या मंडळींकरता मात्र फोमच्या खुर्च्या, गालीचे, आणि ह्या व्यक्तीला परमेश्वर प्राप्तीच्या ध्येयाकरता मात्र असं असलेलं वातावरण हे त्यांना मान्य नव्हतं. ते म्हणत असत इथे येणाऱ्या साधकांच्या अंगावर गुलाब पाणी उडवलं गेलं पाहिजे, त्यांना अत्तर लावलं गेलं पाहिजे आणि त्यांच्याकरता ध्यानाकरता उत्तम आसन घातलं गेलं पाहिजे. अशा आयटीमध्ये ध्यान करून या साधकांनी आपल्या मस्तीमध्ये राहिलं पाहिजे, ताठ मानेनी जगलं पाहिजे आणि त्याच्याकरता त्यांच्या आवडीची एक ओवी ते उद्धृत करत असत. ते म्हणत असत, जो मोले मदिरा खाये तो नाचतू डोलतू आहे, मा जेणे ब्रह्मानंद सेविला आहे तो केवीर आहे उगेला. आपण रस्त्याच्या कडेने संध्याकाळच्या वेळेला जाताना मंडळी पाहतो. ते म्हणत असत, ध्यानाच्या मस्तीमध्ये अशी मस्त होऊन चालणारी तरुण पिढी माझ्या डोळ्यासमोर आहे, असं ब्रह्मानंदाचं सेवन घडवणारी ही अतिशय सुसज्ज आणि अत्याधुनिक ध्यान मंदिरं हे या केंद्राचं वैशिष्ट्य आहे. या ध्यान मंदिरांमध्ये आपापला उद्योगधंदा सांभाळून आपण सर्व मंडळी नित्य उपस्थित राहत असतो. या केंद्रांमध्ये मकरंदनाथ दर कार्यक्रमाला उपस्थित असतात, हे जगावेगळं दृश्य आहे. स्वामी माधवनाथ म्हणायचे, मघाशी गजानन दादांनी सांगितलं की तुम्हाला आता हे भाग्य कळणार नाही, सगळ्या जगामध्ये दिसणार नाही हे दृश्य इथे आहे. त्यावेळी आम्हाला असं वाटायचं की एक 50-100 लोक आहेत आणि स्वामीजी म्हणतात जगावेगळं हे दृश्य आहे, पण आता ह्या त्यांच्या उक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय येतो. खरोखरीच अतिशय दुर्मिळ असलेलं सद्गुरूंच्या सहवासाचं हे चित्र आपल्या केंद्रामध्ये दिसतं. केंद्रामध्ये नित्य प्रवचनं होतात, सत्संग होतात, स्तोत्र पठण होतं, अभंग गायन होतं, नामस्मरण घेतलं जातं, अनुषंगिक साधना स्वामीजी घेतात आणि ह्या सर्व कार्यक्रमांना स्वामीजी प्रत्यक्ष उपस्थित असतात. रामकृष्ण परमहंस म्हणत असत की संसारी व्यक्तीला जर परमात्म प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यांनी 3 दिवस कुठेतरी एकांतामध्ये जाऊन साधना करायला पाहिजे. स्वामीजींच्या कृपेनी पुण्यापासून 8-10 किलोमीटर अंतरावर भूगाव ह्या गावी मंडळाचा अतिशय सुसज्ज असा एक साधकाश्रम उभा आहे. स्वामीजींच्या स्मृती प्रित्यर्थ 1998 साली मंडळांनी या प्रकल्पाचं काम पूर्ण केलं आणि 1998 पासून ते आज तागायत म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत तिथे साधकांचं निवासी शिबिर 3 दिवसांचं अखंडितपणे चालू आहे. या निवासी शिबिरामध्ये सुद्धा स्वामी मकरंदनाथ 1.5 दिवस उपस्थित असतात आणि साधकांबरोबर साधना करतात. उपनिषद कालापासून चालत आलेली ही परंपरा सद्गुरू शिष्यांकडून आत्मज्ञानाचे धडे गिरवून घेतात ही आज देखील या शिबिरांमध्ये बघायला मिळते. हे आपलं भाग्य आहे, आपल्याला आत्ता ते लक्षात येत नाही. आणि ह्या 1.5 दिवसांमध्ये जो एक सद्गुरूंचा आणि शिष्यांचा एकास एक संबंध प्रस्थापित व्हायला पाहिजे तो प्रस्थापित होतो. तिथे साधकांची संख्या मर्यादित असते पण पांडुरंगाच्या साक्षींनी ह्या शिबिरांमध्ये उपस्थित कधी न कधीतरी उपस्थित राहिलेल्या आपल्या सर्व साधकांचं हे महाशिबिर आज आपण इथे भरवलेलं आहे. या महाशिबिराकरता पांडुरंगाचे आणि सर्व मान्यवर उपस्थितांचे आशीर्वाद आपल्याला मिळालेलेच आहेत. स्वामीजींचं हे कार्य पुण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. स्वामी माधवनाथ म्हणत असत की 5% सात्विक मंडळींपर्यंत आपण ह्या शुद्ध परमार्थाचं प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे. आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये हे शुद्ध परमार्थाचं बीज समाजामध्ये पेरलं गेलं पाहिजे. आज इथे उपस्थित असलेले मुंबईहून, नागपूरहून, खुद्द पंढरपूरमधून, सोलापूर, जुन्नर या अनेकविध शहरांमधून आलेल्या मंडळींवरून हे दिसून येतं, गोव्यापासून मंडळी आलेली आहेत, हे दिसून येतं की हे कार्य आता मर्यादित राहिलेलं नाही. आपल्याला वाटेल महाराष्ट्र आहे, भारत आहे, पण जो तरुण वर्ग स्वामीजींकडे आकृष्ट झाला त्या तरुण मंडळींपैकी काही तरुण मंडळी शिक्षणाकरता किंवा नोकरीधंद्याकरता म्हणून परदेशी स्थायिक झाली. मुख्यत्वे करून अमेरिकेमध्ये ही मंडळी स्थायिक झाली. तिथे विज्ञानाच्या माध्यमातून स्वामीजी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे या मंडळींशी महिन्यातनं एकदा संवाद साधतात. एक तासभर ह्या मंडळींबरोबर स्वामीजींचा सुखसंवाद होतो आणि साता समुद्रापलीकडे असलेली ही स्वामीजींची लेकरं खूप मोहरून जातात आणि जिद्दीनी परत आपल्या साधनेला लागतात. आज मोठ्या स्वामीजींची मोठ्या प्रकर्षाने आठवण होते. त्यांचे सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या शारीरिक मर्यादांमुळे त्यांनी पाहिलेलं साधकांचं आनंदवन भुवनाचं स्वप्न हे स्वामी माधवनाथांनी एक हाती पुढे नेण्याचं ठरवलं आणि त्यांच्या ह्या कार्यामध्ये स्वामी मकरंदनाथांनी त्यांना अपेक्षित असलेलं हे आनंदवन भुवनाचं स्वप्न साकार केल्याचं आज आपण अनुभवतो आहोत. अमेरिकेमध्ये डिस्नीलँड म्हणून एक प्रकल्प आहे. वॉल्ट डिस्नी यांनी त्याची उभारणी केली पण त्याच्या उद्घाटनाच्या आधी वॉल्ट डिस्नी यांचं निधन झालं. उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये एका वक्त्यांनी बोलताना असं म्हटलं की आज जर वॉल्ट असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. जेव्हा वॉल्ट डिस्नींच्या पत्नी त्यांच्या भाषणाकरता उभ्या राहिल्या तेव्हा त्या म्हणाल्या, वॉल्ट हॅज सीन इट. वॉल्ट डिस्नींनी हा प्रकल्प आधीच पाहिलेला होता. तसं मकरंदनाथांनी पूर्ण केलेलं हे आनंदवन भुवनाचं स्वप्न सर्व पूर्वसुरींनी आणि स्वामी माधवनाथांनी आधीच पाहिलेलं होतं आणि त्याला आज आशीर्वाद देण्याकरता ही संत मंडळी आज आपल्या स्टेजवर उपस्थित आहेत. माझं भाग्य असं आहे की सलग दर चार वर्षांनी होणारी ही तिसरी आनंद यात्रा, त्याच्यामध्ये सद्गुरु कृपेनी सहभागी होण्याचं भाग्य, शिबिराचा म्हणजे भावाचा कल्लोळ इथे निर्माण झालेला आहे. मोठ्या उत्साहाचं, स्वामी सेवेचं, पांडुरंगाच्या स्मरणाचं, सद्गुरूंच्या सेवेचं असं हे वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. आपल्या जीवनाची समिधा स्वामीजींच्या ह्या कार्यामध्ये पडो आणि त्यांना अपेक्षित असलेलं, आत्मनिवेदनाच्या पायावर उभे असलेलं परिपूर्ण जीवन आपल्या सर्वांना जगायला मिळो, हीच त्यांच्या चरणी आपण आज प्रार्थना करूयात. असं म्हणतात नाही, असा अनुभव आहे की नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग अवतरत असे आणि नाचत असे. तोच पंढरीचा राजा, तोच पांडुरंग आजही आपल्या भक्तांकरता कटेवर कर ठेवून इथे उभा आहे. त्याच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी माझं हे मनोगत अर्पण करताना वेडा वाकुडा गाईन परी तुझाची म्हणवीन असा भाव आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा आण तुझी ही पंढरी नाथा, वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम. नामा म्हणे केशव राजा केला पण हा चालवी माझा, केला पण हा चालवी माझा. हरिओम तत्सत.
आजच्या या आपल्या उद्घाटन समारंभासाठी हरिभक्तीपरायण चंद्रशेखर महाराज माननीय अतिथी म्हणून आपल्याला लाभले आहेत. ते आता आपला मनोगत व्यक्त करतील. त्यांचा परिचय सद्भक्त श्रीकांतराव कुलकर्णी आपल्याला करून देतील.
हरी ओम. हरिभक्त परायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे महाराष्ट्रभर सर्वज्ञात आहेतच, तरीही कार्यक्रमाचे औचित्य म्हणून त्यांचा अल्पसा परिचय मी करून देत आहे. शुची नाम श्रीमताम अशा परमसद्गुरू श्री गुंडा महाराजांच्या वंशामध्ये त्यांचा जन्म झाला. वैकुंठवासी गोरेशास्त्री यांच्याकडे महाराजांचे वेदांतशास्त्राचे अध्ययन झाले. कुशाग्र बुद्धी, एकपाटी स्मरणशक्ती यामुळे ते बालवयामध्येच अध्यात्मशास्त्राचे गाढे अभ्यासक व विवेचक बनले. परमसद्गुरू गुंडा महाराजांची चक्रीभजनाची सेवा परंपरेने चंद्रशेखर महाराजांच्याकडे आलेली आहे. महाराजांची चातुर्मासात रोज मठामध्ये तुकाराम गाथेवरील प्रवचने चालू असतात. त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी कित्येक जण पंढरपूरमध्ये निवासही करतात. महाराज जिज्ञासू अभ्यासकांना भागवत संप्रदायाचे वेदांतासह पाठ देतात. त्यांचे श्रीमद भागवतावरील विवेचन असा मान्य व भक्तिरस पूर्ण असते. श्रीमद भागवत, ज्ञानेश्वरी, अभंग गाथा तसेच पंचदशी, विवेक चुडामणी आदी वेदांत प्रचुर ग्रंथाचे निरूपण ते सहज सोप्या भाषेत व सर्वांना आकलन होईल अशा रीतीने करतात. विशेष म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये चंद्रशेखर महाराजांना सूर्याची उपमा दिली जाते. अशा या भागवत सूर्याचा हा अल्पसा परिचय. हरिओम.
व्यासपीठावर विराजमान असणारी सर्व संत मंडळी आणि शिबिराकरता उपस्थित असणारे आपण सर्व साधक, पंढरी क्षेत्रामध्ये परमात्मा पंढरीनाथाच्या सन्निधानामध्ये चंद्रभागेच्या पावन कुशीमध्ये पुंडलिकासारख्या भक्तश्रेष्ठाच्या अगदी निकटवासामध्ये आपल्याला हे शिबिर घेता येत आहे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं संत महात्म्यांनी या क्षेत्राचं विशेष महत्व गायलेलं आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी या क्षेत्राचा उल्लेख करत असताना महायोग पीठे तटे भीमरथ्याः वरुण पुंडरीकाय दातुम मनेंद्र ही समागत्य तिष्ठंत आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असा उल्लेख या क्षेत्राचा केला. पंढरी क्षेत्राला महायोग पीठ म्हणतात. आपल्या साधनेच्यासाठी म्हणून कशी भूमी अपेक्षित असते याचं वर्णन गीतेमध्ये आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते विस्ताराने त्या श्लोकावरच्या टीकेमध्ये लिहिलेलं आहे. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मन नात्युच्छ्रितम नातिनिचम चैलाजिन कुशोत्तरम अशा पद्धतीची ती स्थिती असली पाहिजे असं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. स्थान पवित्र असावं आणि त्या पवित्र स्थानामध्ये योग्य पद्धतीचं आसन लावलेलं असावं, मग तिथं साधना करावी असा उल्लेख जो भगवंतांनी केलेला आहे त्या उल्लेखाला धरून ज्ञानेश्वर महाराजांनी ते स्थान कसं असावं विस्ताराने त्याचं चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेलं आहे. अशा पद्धतीचं सगळ्या साधनाकरता म्हणून उपयोगी असलेल्या गुणांनी युक्त असलेलं क्षेत्र म्हणजे पंढरी क्षेत्र आहे असं म्हणायला हरकत नाही. तुकाराम महाराजांनी एकाच अभंगामध्ये या पंढरी क्षेत्राच्या संबंधाने फार सुंदर चिंतन मांडलेलं आहे. पंढरी क्षेत्र, पंढरीमध्ये असणारी चंद्रभागा, पंढरीत असणारा मुख्य संत पुंडलिक आणि पंढरीमध्ये विराजमान असणारा परमात्मा पंढरीनाथ या चौघांच्या संबंधाने यथार्थबोध एका चरणातून तुकाराम महाराजांनी त्या अभंगामध्ये मांडलेला आपल्याला पाहायला सापडतो. पांडुरंग महात्म्यामध्ये सुद्धा त्या अभंगाला धरून अशा पद्धतीचा एक श्लोक पाहायला सापडतो. स्कंदांना 88,000 ऋषींनी स्कंद पुराणाचं श्रवण झाल्याच्या नंतर असा प्रश्न विचारला की आता तुम्ही आम्हाला असं एक क्षेत्र सांगा की जिथं गेल्याच्या नंतर सर्व क्षेत्राची फलश्रुती प्राप्त होईल, असं एखादं तीर्थ सांगा की जिथं गेल्याच्या नंतर सर्व तीर्थाची फलश्रुती प्राप्त होईल, असा एखादा संत सांगा की त्या संतांच्या समागमानं आम्हाला सर्व संतांच्या सहवासाचं फल प्राप्त होईल, आणि असा एखादा देव सांगा की ज्या देवाच्या सन्निधानानं किंवा ज्या देवाच्या केवळ दर्शन मात्रानं कृतार्थता प्राप्त होईल, आणि सगळंच्या सगळं एकत्रित असलं पाहिजे. क्षेत्रभूमी कुठेतरी आहे, आम्ही आम्हाला अपेक्षित असलेली तीर्थभूमी कुठेतरी आहे, आम्हाला अपेक्षित असलेला संत कुठेतरी आहे आणि आम्हाला अपेक्षित असलेला देव कुठेतरी आहे असं नको. अपेक्षित असलेलं तीर्थ, अपेक्षित असलेलं क्षेत्र, अपेक्षित असलेला देव आणि अपेक्षित असलेला संत या सर्वांची मानदेवी एकत्रित आलेलं असं कोणतं क्षेत्र आहे का असं स्कंदांना 88,000 ऋषींनी प्रश्न विचारल्याचं पांडुरंग महात्म्यात वर्णन आहे. आणि त्यानुसार मग तशा क्षेत्राचा बोध स्कंदांना देता आला नाही म्हणून त्याने मग स्कंदाने सगळे 88,000 ऋषीसह कैलासात जाऊन भगवान शंकराच्या समोर तो प्रश्न मांडला. मग शंकरांनी पंढरी क्षेत्राचं वर्णन केलं असं चिंतन पांडुरंग महात्म्यामध्ये आहे. आणि तशाच पद्धतीनं तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, अवघीचं तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया, अवघीचं पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखिलिया, अवघी असंता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखिलिया, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया. बस एका अभंगामध्ये पंढरी क्षेत्राचा यथार्थ परिचय तुकाराम महाराजांनी करून दिलेला आहे. जगामधल्या सर्व तीर्थांच्या स्नानाची फलश्रुती प्राप्त करून देणारी चंद्रभागा या क्षेत्रामध्ये विराजमान आहे असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. अवघीचं तीर्थ घडली एक वेळा, बाकीच्या अन्यन्य स्थानामध्ये असणाऱ्या तीर्थाचं जर चिंतन आपण केलं तर त्या तीर्थात स्नान करण्याने फक्त त्याच तीर्थाच्या स्नानाची फलश्रुती प्राप्त होते. गंगा स्नान केलं गंगा स्नानाचंच फल आहे, यमुनेचं स्नान केलं तर यमुना स्नानाचंच फल आहे, नर्मदेचं स्नान घडलं तर नर्मदा स्नानाचंच फल आहे. पण चंद्रभागेचं वर्णन करत असताना तुकाराम महाराजांनी सांगितलं अवघीचं तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. एका चंद्रभागेचं नसतं डोळ्याने दर्शन जरी मनुष्याला घडलं तरी सगळी तीर्थ घडल्याची, जगातली सगळी तीर्थ, 3.5 कोटी तीर्थ जगाच्या पाठीवर आहेत असं शास्त्राने चिंतन सांगितलं आपल्याला. मनुष्याच्या शरीरावर असणाऱ्या रोमाची संख्या शास्त्राने 3.5 कोटी सांगितली. आपल्या अंगावर रोम किती तर 3.5 कोटी. टक्कल पडलेल्या माणसाला किती कमी असतील मला सांगता येत नाही, पण शास्त्राने प्रायः असं सांगितलं की बाबा 3.5 कोटी रोम एका माणसाच्या अंगावर असतात. हे 3.5 कोटी रोम जे आहेत या रोमाचं कारण असं या 3.5 कोटी रोम मूळ आहेत. म्हणजे रोम ज्याच्यातून जन्माला आला अशी 3.5 कोटी छिद्र आपल्या शरीरावर भगवंतांनी निर्माण केलेली आहेत. ही 3.5 कोटी छिद्र कशासाठी याचा विचार सांगत असताना तंत्रशास्त्राने आपल्याला असं सांगितलंय की मनुष्याच्याकडून जीवाच्याकडून अनंत जन्मामध्ये घडलेली जी वेगळ्या वेगळ्या प्रकारची पातकं आहेत ही 3.5 कोटी प्रकारची आहेत. आणि 3.5 कोटी प्रकारच्या पापापैकी प्रत्येक पापाला राहायला शरीरावर एक घर पाहिजे. ते ते पाप आपल्या आपल्या घरामध्ये राहत असतात, दुसऱ्या पापाच्या घरामध्ये जाऊन ते पाप राहत नाही. 3.5 कोटी प्रकारची पाप असल्यामुळं
या साडेतीन कोटी प्रकारच्या पापांना राहण्याकरता एक एक घर म्हणून ही साडेतीन कोटी छिद्र आपल्या शरीरावर भगवंताने निर्माण केलेली आहे. एकंदर या रोमाची संख्या साडेतीन कोटी, रोममुळांची संख्या साडेतीन कोटी, रोममुळामध्ये राहणारं प्रत्येक रोममुळात राहणारं एक एक प्रकारचं पाप म्हणून ते पाप साडेतीन कोटी प्रकारचं, आणि ते साडेतीन कोटी प्रकारचं पाप असल्यामुळं या एका एका पापाच्या क्षालनाकरता परमेश्वराला जगामध्ये एका एका तीर्थाचं विधान करावं लागलं म्हणून तीर्थ सुद्धा साडेतीन कोटी आहेत असं चिंतन आपल्याला शास्त्राने सांगितलेलं आहे. या सगळ्या तीर्थाला जाणं मनुष्याला शक्य नसतं, सगळी तीर्थ असणं शक्य नाही. भूगोलात झालेल्या अनेक प्रकारच्या बदलांना अनेक तीर्थाचं ज्ञान आपल्याला नाही आणि अशा अवस्थेमध्ये मग सर्व तीर्थांच्या स्नानाची आपल्याला एकदम फलश्रुती प्राप्त व्हावी याच्याकरता काही सोय आहे की नाही. शास्त्राने त्याच्याकरता सोय सांगितली की बाबा समुद्र स्नान करा, सागरी सर्व तीर्थाने, सर्व समुद्रामध्ये सर्व तीर्थ आलेली असतात अशा पद्धतीचा विचार आहे. समुद्रात जसे सगळे तीर्थ आहेत तसं चंद्रभागेचं वर्णन करत असताना सुद्धा तुकाराम महाराजांनी सांगितलं अवघीचं तीर्थ घडली एक वेळा चंद्रभागा डोळा दिखली या. एक चंद्रभागेचं दर्शन झालं की जगातली सगळी तीर्थ आपल्याला घडतात. शंका अशी येते की बाबा चंद्रभागा हे सुद्धा एक तीर्थच आहे ना, जगातल्या बाकीच्या तीर्थासोबत चंद्रभागा हे जर एक तीर्थ असेल तर बाकीच्या तीर्थात स्नान करण्याने एका एका तीर्थाची जर फलश्रुती प्राप्त होत असेल तर चंद्रभागेच्या स्नानाने किंवा दर्शनानं सर्व तीर्थाची फलश्रुती प्राप्त होते असं कसं? त्याला त्या शंकेचं समाधान करण्याकरता नामदेव महाराजांनी आपल्याला असं एक इतिहास सांगितलेला आहे. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. भगवान शंकरांनी त्या स्कंदांनी जे 88,000 ऋषी नेलेले होते त्या सर्वांच्या जवळ असं सांगायला सुरुवात केली की सकळ तीर्थे जगातली सगळीच्या सगळी तीर्थ माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी, पुंडलिकाजवळ चंद्रभागा तीर्थामध्ये सगळी तीर्थ येतात आणि करीती आंघोळी वंदिती चरण. इथं येऊन चंद्रभागेत सगळी तीर्थ सुस्नात होऊन पवित्र होतात, परमात्मा पंढरीनाथाला आणि पुंडलिकाला नमस्कार करतात आणि आपल्या आपल्या तीर्थ आपल्या आपल्या जागे जगाला पुन्हा पवित्र करण्याकरता पतितांचा पुन्हा उद्धार करण्याकरता हे तीर्थ जाऊन थांबतात असं वर्णन आहे. मग सगळी तीर्थ माध्यान्ह काळाला जर चंद्रभागेत येत असतील तर सगळ्या तीर्थांचं समावेशन या चंद्रभागा तीर्थामध्ये झाल्याच्या नंतर एका चंद्रभागेच्या दर्शनानं किंवा स्नानानं सर्व तीर्थाची फलश्रुती प्राप्त होण्याला कोणती अडचण आली बोला? कोणतीही अडचण नाही. सगळ्या तीर्थाची फलश्रुती प्राप्त करून देणारी चंद्रभागा इथं आहे. सर्व क्षेत्रांचं पुण्य प्राप्त करून देणारं पंढरी हे क्षेत्र आहे. सगळ्या पापाचा नाश करण्याच्या कामामध्ये समर्थ असलेली ही पंढरीची भूमी आहे. सगळ्या संतांच्या एकदम दर्शनाची फलश्रुती प्राप्त करून देणारा पुंडलिक आहे. अवघिया संता एक वेळा भेटती पुंडलिका दृष्टी देखील या. एकदा पुंडलिकाचं दर्शन मनोभावी घेतलं मनुष्यानं की जगातल्या सर्व संतांच्या दर्शनाचं फल आपल्याला प्राप्त होणार आहे असा विचार तुकाराम महाराजांनी सांगितला. एक साधूची भेट होणं अतिशय कठीण काम असतं असं वर्णन संतांनी केलेलं आहे. बहुअवघड असे संत भेटे तरी जगजेठी करुणा केली. साधू पुरुषाची भेट होणं अतिशय कठीण काम आहे. चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रविधरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा. नाथ महाराजांनी चिंतन अशा पद्धतीने आपल्या समोर मांडलेलं आहे. चंद्रातलं अमृत एखाद्या वेळेला सुखासुखी प्राशन करता येईल. चंद्रामृत कलेचं प्राशन करणं योग्याला शक्य, सर्वांना ते शक्य नाही, पण ते प्राशन करता येईल म्हणा तेही सहज शक्य होणं आहे. हा तेही शक्य होणार आहे. चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल. सूर्य मावळायला लागला तर त्या मावळत्या सूर्याला थोपवणं एखाद्या वेळेला शक्य होईल. बाह्या हेळा सागर तरवेल आपल्या बाहुबलानं एखाद्या वेळेला मनुष्याला समुद्रातून पहिलं तीराला जाऊन पोहोचता येईल असंही करता येईल. अशक्य कोटीतल्या असलेल्या या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी शक्य कोटीमध्ये आणता येतील परी त्या साधूची भेटी न होईल गा. पण संतांची भेट होणं मात्र हे याच्यापेक्षा दुरापास्त काम आहे असं वर्णन संतांनी केलेलं आहे. एक संत भेटणं जिथं कठीण आहे तिथं जगातल्या सर्व भूत भविष्यात आणि वर्तमान संतांची भेट होणं हे काम किती कठीण आहे हे सांगायची आवश्यकता नाही. पण एका पुंडलिकाचं दर्शन झालं की जगातल्या सर्व संतांच्या दर्शनाची फलश्रुती सिद्ध होते असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. भागवतामध्ये प्रल्हादाच्या बाबतीमध्ये भगवंताचे असे शब्द आहेत पा. प्रल्हादाला उद्देशून भगवान बोलले भवान मे खलु भक्तानाम सर्वेशम प्रतिरूप दृक. प्रल्हादा तुम्ही माझ्या सगळ्याच्या सगळ्या भक्तांचं प्रतिरूप आहात म्हणे. भवान मे खलु भक्तानाम सर्वेशाम सर्वेशाम भक्तानाम प्रतिरूप दृक. माझ्या जगातल्या असलेल्या सगळ्याच्या सगळ्या भक्ताचं प्रतिरूप म्हणजे प्रल्हादा तुम्ही आहात. ही देवाची भाषा जशी प्रल्हादाच्या बद्दल आहे तसं तुकाराम महाराजांचं सगळ्या संतांचं प्रतिरूप म्हणजे पुंडलिक आहे असं पुंडलिकाच्या बद्दलचं मत आपल्याला पाहायला सापडतं. असा सर्व संतांच्या दर्शनाची फलश्रुती प्राप्त करून देणारा पुंडलिक या क्षेत्रामध्ये विराजमान आहे आणि याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे परमात्मा पंढरीनाथ या ठिकाणी आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या ज्या परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनानं कृतार्थता सिद्ध होणार, ज्या देवाच्या दर्शनानं कृतार्थता सिद्ध होणार, ज्या देवाचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांसारख्या साधू संतांनी सुद्धा ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तेही उभी मूर्ती विटेवरी अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे तो परमात्मा पंढरीनाथ या क्षेत्रामध्ये विराजमान आहे. म्हणजे आपण या साधना शिबिराच्या दृष्टीनं निवडलेली जी भूमी आहे या भूमीचं काय महात्म्य या दृष्टीनं या अभंगाचा विचार मी आपल्यासमोर ठेवला. अशा पवित्र स्थानामध्ये आपण हे शिबिर घेत आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या परंपरेच्या दृष्टीनं सद्गुरू गुंडा महाराजांची समाधी सुद्धा याच स्थानामध्ये आहे. पंढरीच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या तीरावर अतिशय सुंदर असं देखणं गुंडा महाराजांचं समाधी स्थान आहे. इथंच गुंडा महाराजांनी अश्विन शुद्ध तृतीयेच्या दिवशी समाधी घेतली. चातुर्मास्यात महाराजांचं इथं वास्तव्य असायचं आणि इथंच महाराजांचा समाधी उत्सव झाला. समाधी महाराजांनी इथंच घेतली आणि त्याच्यामुळं गुंडा महाराजांचं मुख्य समाधी स्थान म्हणजे आपल्या परंपरेतल्या एका महापुरुषाच्या मुख्य समाधीस्थानानं पवित्र झालेली अशा पद्धतीची ही भूमी असल्यामुळं आपल्या दृष्टीनं साधनेच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा पद्धतीचं हे स्थान आहे असं आपल्याला चिंतन करायला हरकत नाही. गुंडा महाराजांच्या बाबतीमध्ये विचार करत असताना गुंडा महाराजांनी नाथ संप्रदायाची परंपरा पुढे चालवली. आदिनाथांच्यापासून चालत आलेली ही परंपरा आहे. आदिनाथांचे मत्स्येंद्रम गोरक्षम गहिनीं तथा निवृत्तीम ज्ञानदेवंच देवम चुडामणी नमः अखंडानंद रूपाय सविज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाख्य गुरवे नमः अशी परंपरा आमच्याकडे आहे. आदिनाथाच्यापासून चालत आलेली ही परंपरा ज्ञानोबऱ्यांच्यापर्यंत कशी आहे हे सगळ्या वारकऱ्यांना माहिती असलेलं आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षसी केला, गोरक्ष ओळला गहिनीप्रती, गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवासार सोजविले. इथपर्यंत ही परंपरा कशी अविच्छिन्नपणे चालत आली याच्याबद्दलचा विचार ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगात आपल्याला पाहायला सापडतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर ही परंपरा ज्ञानोबऱ्यांनी देवनाथांच्याकडे दिली. देवनाथांच्यापासून ती परंपरा चुडामणी महाराजांच्याकडे आली. चुडामणी महाराजांच्याकडून ते बोधवैभव मग सद्गुरू गुंडा महाराजांच्याकडे आलं अशी ही आमच्या घरामध्ये आलेली गुंडा महाराजांची परंपरा आहे. गुंडा महाराजांचं स्थान हेच म्हणजे त्यांना त्यांचा समाधीचं स्थान पंढरी क्षेत्र असल्यामुळं आपल्या दृष्टीनं उपयुक्त अशी ही भूमी आहे असा मी विचार केला. गुंडा महाराजांच्या जीवनाचा विशेष सांगत असताना काही मंडळींनी असं सांगितलं की बाबा नाथ संप्रदायात अवतीर्ण झालेले गुंडा महाराज पण त्यांनी भक्ती संप्रदायाची परंपरा विशेष रीतीनं जतन केली. नाथ संप्रदायाची परंपरा सांभाळणाऱ्या गुंडा महाराजांनी ती मागची परंपरा पुढे चालवली की नाही याच्याबद्दल काही लोक थोडेसे साशंक आहेत. सोहमबोधाच्या संबंधानं गुंडा महाराजांची ती उपासना पद्धती त्यांनी इतर शिष्यांना दिली की नाही असा काही थोडासा एक मतभेदाचा प्रवाद आपल्याला ऐकायला मिळतो. पण तसं असण्याचं कारण नाही. कारण काय, ज्ञानेश्वर महाराजांसारख्या साधुपुरुषांपासूनच ही परंपरा वारकरी संप्रदायाकडे अशी झुकलेली आपल्याला पाहायला सापडते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, साधनाचा उपदेश करत असताना यथाधिकार साधनाचा उपदेश करणं हे साधुपुरुषांच्याकडे आपल्याला पाहायला सापडतं. प्रत्येकाचाच अधिकार सोहम साधना देण्याचा असेल असं नाही आणि त्याच्यामुळे गुंडा महाराजांनी प्रत्येकाला सोहम साधना दिली असेल असं आपल्याला म्हणता येत नाही. ज्याचा अधिकार असेल अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यासं त्याची द्यावे. तुकाराम महाराजांनी असं सांगितलं की बाबा ज्याला जे ओझं पेलणं शक्य आहे त्याला ते ओझं देण्यामध्ये जसा शहाणपणा आहे तसा ज्याचा ज्या साधनाचा अधिकार आहे त्याला ते साधन सांगणं याच्यामध्ये योग्यता आहे. यथाधिकार साधनाचा उपदेश कर्माचा उपदेश करत असताना अधिकार पाहून उपदेश करावा. निर्विण्णानाम ज्ञानयोगो न्यासिनाम ह कर्मसु ते श्वनिर्विण्ण चित्तानाम कर्मयोगस्तु कामिनाम न निर्विण्ण नातिसक्त भक्तियोगस्य सिद्धिदः. भगवंतांनी सुद्धा उद्धवाला उपदेश करत असताना यथाधिकार साधन सांगितलं पाहिजे असंच सांगितलं. परमात्मा म्हणतात माझी प्राप्ती होण्याकरता कर्ममार्गही उपयोगाचा आहे, माझ्या प्राप्तीकरता म्हणून ज्ञानमार्गही उपयोगाचा आहे, माझ्या प्राप्तीकरता म्हणून भक्तिमार्गही उपयोगाचा आहे. पण कर्ममार्गाचा उपदेश करायचा कोणाला, योगमार्गाचा उपदेश करायचा कोणाला आणि ज्ञानमार्गाचा उपदेश करायचा कोणाला, ज्ञानाची साधना कोणाला सांगायची याबद्दल देवाने असा उपदेश केलेला आहे उद्धवाला. निर्विण्णानाम ज्ञानयोग न्यासिनाम ह कर्मसु जे निर्विण्ण चित्ताचे आहे म्हणजे ज्यांच्या अंतःकरणाला पूर्णपणे वैराग्य सिद्ध झालेलं आहे असे जे अधिकारी जीव असतील, ज्यांनी कर्माचा त्याग केलेला आहे, विधिवत कर्माचा त्याग करून वैराग्य धारण करून ज्यांनी ज्ञानाधिकार सिद्ध केला अशा अधिकारी जीवाच्या करता म्हणून ज्ञानयोगाचा उपदेश करा. भगवंताने असा उपदेश केला. कर्मयोगस्तु कामिनाम, ज्यांच्या अंतःकरणामध्ये काहीतरी कामना आहे, कोणत्याही कामनेचा त्याग करायला जे अजून सिद्ध नाहीत, वैराग्याचा अंकुर सुद्धा ज्यांच्या अंतःकरणामध्ये उदयाला येण्याची शक्यता नाही, अशा मनुष्याला कर्मयोगाचाच उपदेश केला पाहिजे. त्याचा त्या साधनेचा अधिकार आहे. भक्तियोग सांगायचा कोणाला? अत्यंत आसक्त चित्त पुरुषाच्या करता कर्मयोग आहे, अत्यंत विरक्त चित्त पुरुषाच्या करता म्हणून ज्ञानयोग आहे. भक्तियोग सांगायचा कोणाला? भगवंतांनी त्याच्याबद्दल उपदेश असा केला, न निर्विण न अतिसक्त असा जो मधला आहे, ज्याला पूर्णपणे वैराग्य सिद्ध झालेलं नाही आणि ज्याच्या अंतःकरणावर पूर्णपणे आसक्तीही नाही, अशी थोडीशी कामना ज्याची सुटली पण वैराग्याची स्थिती अजून पूर्णपणे अंगी बाणायची आहे, अशी मधली ज्याची अवस्था आहे, भक्तियोगस्य सिद्धिदहा, अशा साधकाच्या करता म्हणून भक्तियोग त्याला सिद्धी देणार आहे असं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. बरं का? म्हणजे साधकाचा जसा अधिकार असेल त्याच्या अधिकारानुसार त्याला साधना सांगणं हा संतांनी स्वीकारलेला एक उपदेशाचा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. आणि त्या दृष्टीनं जर विचार केला तर ज्याचा केवळ नामसाधनेचा अधिकार आहे, गुंडा महाराजांनी त्याला नामसाधना सांगितले, ज्याला सोहम साधनेचा अधिकार असेल त्याच्याकरता गुंडा महाराज सोहम साधनाही सांगतील असं त्यांच्या संदर्भात चिंतन करणं योग्य राहणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, साधन यथाधिकार जरी सांगितलेलं असलं तरी अंततो गत्वा प्रत्येक साधनाचं फल तेच आहे असा विचार संतांनी सांगितला. म्हणून त्या त्या साधन मार्गानं जाऊन सिद्धता ज्यांनी मिळवलेली आहे त्या सर्वांची एक अधिकार भूमिका संतांनी सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते. बरं का? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी इथं प्रमाण म्हणून मला सांगण्यासारखी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी असा विचार सांगितला, अर्जुना तो भक्त तोची योगी तोची मुक्त तो वल्लभा मिकांत ऐसा पढिये. ज्ञानेश्वर महाराजांनी असं अर्जुनाला भगवंताच्या मुखातून ऐकवलं. भगवान सांगायला लागले, अर्जुना तो भक्त त्याला भक्त म्हणावं, भक्ती मार्गानं जाऊन ज्यानं परमात्मसिद्धी संपादन केली त्याला भक्त म्हणा, आणि भक्त ज्याला म्हणायचंय त्याच्याचबद्दल पुढचा निर्देश करताना ज्ञानोबरांनी सांगितलं, तोची योगी तोची मुक्त. ज्याला भक्त म्हणायचंय त्यालाच योग्य म्हणा, ज्याला योग्य म्हणायचंय भक्त म्हणायचंय त्यालाच मुक्त म्हणा. आता मुक्त म्हणजे ज्ञानमार्गानं जाणारा, योग्य म्हणजे योगसाधना करून सिद्धी प्राप्त करून घेणारा, आणि भक्त म्हणजे भक्तिमार्गानं जाऊन परमात्मा स्वरूप स्थिती प्राप्त करून घेणारा. असं असताना मार्ग भेद जरी असला तरी सिद्ध दशा प्राप्त झाल्याच्या नंतर सर्वांच्या अवस्थेचा जर विचार आपण करायला लागलो तर सर्वांना प्राप्त होणारी अवस्था एकरूप आहे अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला करता येतं. कोणीही कोणत्याही मार्गाने जाणारा असला, शास्त्राने सांगितलेली जी साधना आहे ती त्याच्या त्याच्या अधिकारानुसार त्याला त्याला सिद्धी देणारी आहे, म्हणूनच त्या साधनेचा उपदेश संतांनी किंवा शास्त्रांनी आपल्याला त्या त्या व्यक्तीच्या करता केलेला पाहायला सापडतो. बरं का? सब घोडे 12% करून चालत नाही, सर्वांच्या करता एकच प्रकारचं साधन सांगून चालत नाही. ज्याचा जसा अधिकार असेल अधिकार तसा करू उपदेश हा बाणा ठेवून तशा पद्धतीनं उपदेश करावा लागतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय आपल्या या परंपरेचा विचार जर केला तर निवृत्तीनाथ महाराजांनी सुद्धा असं वर्णन केलं ना, कुळ हे पावन कृष्ण नामे. आमचं कुळ कृष्ण नामानं पावन झालं म्हणजे नामोपदेश किंवा नामाचं ग्रहण, नामाचा उपदेश ग्रहण करून त्याची साधना करणं हा प्रकार काही संप्रदायामध्ये नवीन आहे असं समजायचं कारण नाही. सोहम साधना जशी आहे तशी नामसाधनाही संप्रदायामध्ये आहे. नामसाधनेचा ज्याचा अधिकार तेवढाच आहे त्याला केवळ नामसाधना सांगणं योग्य, ज्याचा सोहम साधनेचा अधिकार असेल त्याला सोहम साधना सांगणं योग्य, आणि शेवटी नामसाधना करून आणि सोहम साधना करून पोहोचायचं कुठं जर असेल तर त्याच स्थितीपर्यंत, सोहमबोधाच्या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. काय आहे? आपण दासोहम ही भावना ठेवली की परमात्मा आपल्या त्या भावनेतल्या दाकाराची चोरी करतो आणि सोहमबोध आपल्या ठिकाणी शिल्लक राहतो, अशा पद्धतीचं एक चिंतन आपल्याला भक्तांनी सांगितलेलं पाहायला सापडतं. बरं का? दासोहमिती या बुद्धी पूर्वमासी जनार्दने दाकारोप हृतस्तेन गोपी वस्त्रापहारिणा. मी दास आहे अशा पद्धतीची भावना ज्यानं धारण केली, दासोहम असं जो म्हणायला लागला तो परमात्मा काय करतो, त्या गोपी वस्त्र हरण करणाऱ्या परमात्म्याला चोरी करायची सवय आहे म्हण, आणि चोरी करायची सवय असणारा तो परमात्मा दासोहम अशा पद्धतीची भक्तांनी धारण केलेली जी भावना आहे त्या भावनेतल्या दाकाराची चोरी करतो. दाकार त्यानं चोरून नेल्याच्या नंतर त्या भक्ताच्या ठिकाणी राहणारी स्थिती कोणती आहे? सोहम स्थिती आहे. म्हणजे दासोहम म्हणूनही मिळवायचं आहे जे ते सोहमच आहे, आणि सोहम म्हणून जे मिळवायचं आहे तेही सोहमच आहे. याचा अर्थ असा की आपण कोणत्या मार्गाने जातो आहोत हे वेगळं आपला त्या साधनाचा अधिकार आहे किंवा नाही हे पाहावं, त्या साधनेचा अवलंब करावा आणि त्या साधनानं प्राप्त होणारी जी सर्वोच्च अवस्था आहे त्या अवस्थेपर्यंत गेल्याच्या नंतर कोणत्याही मार्गानं गेलेल्या माणसाची त्या स्थानाला पोहोचल्यानंतरची जी योग्यता आहे ती एक प्रकारची आहे. हा विचार एक महत्वाचा आपल्याला केला पाहिजे बरं का. त्या दृष्टीनं गुंडा महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः ज्ञानेश्वरीचा जरी विचार आपण केला तरी ज्ञानेश्वरीमध्ये सोहमबोधाचा विचार आपण करायला लागलो. 1819 सोहम शब्दाचा उच्चार करून ज्ञानेश्वर महाराजांनी काही बोध तिथे आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचं चिंतन केलं तर सगळं वाङ्मय ज्ञानेश्वर महाराजांचं यथाधिकार आहे हेच आपल्याला लक्षात घेता येतं ना. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ पहा. नामस्मरणाचा ज्याचा अधिकार आहे त्याला ज्ञानेश्वर महाराज नामस्मरण सांगतात. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी केला. स्वतः ज्ञानेश्वर महाराज परमयोगी आहेत पण परमयोगी असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचा ज्याचा अधिकार आहे अशा साधकाला उपदेश करताना सांगितलं अष्टांगयोग्य न शिणीजे यम नियम निरोध नकीजे रया वाचा गीत गायजे वाचा गीत गायजे. अष्टांग योगाचा शेण प्राप्त करून घेऊ नका कारण अधिकार नाही. ज्याचा तसा अधिकार नाही त्याला ती साधन अवलंबता येणार नाही म्हणून त्याच्या समोर त्या साधनेच्या संबंधाने थोडेसे न्यूनतेचे शब्द साधू पुरुषांनी वापरले याचा अर्थ त्या साधनाच्याविषयी संतांच्या अंतःकरणात अनास्था आहे असा मुळीच नसतो बरं का. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी योगाचं काही ठिकाणी उणे पण गायलं, काही ठिकाणी ज्ञानाचं उणे पण गायलं, भक्तीचे गोडवे गात असताना या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ज्याचा भक्तीचा अधिकार आहे त्याला भक्तीचं महत्व पटवून देताना इतर साधनाला गौण लेखणं हे करावं लागतं. ज्याचा योगाचा अधिकार आहे त्याच्यासमोर बोलत असताना इतर साधनाला गौण लेखून योगाचं महत्व त्याला पटवून देणं हे करावं लागतं. म्हणून योगीवर या चांगदेवाला उपदेश करत असताना ज्ञानेश्वर महाराजांची उपदेशाची पद्धती वेगळी आहे. सामान्य साधकाला उपदेश करत असताना हरिमुखे म्हणत असतानाची ज्ञानेश्वर महाराजांची उपदेशाची अवस्था वेगळी आहे. सिद्धाच्या पदवीला प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला प्राप्त झालेला जो अनुभव असतो तो अनुभवामृतात व्यक्त करतानाची ज्ञानेश्वर महाराजांची विवेचन पद्धती वेगळी आहे. हे सगळं चिंतन जर आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पाहिलं तर यथाधिकार बोध त्याच्या त्याच्या अधिकारानुसार त्याला त्याला किती साधना लावून देणं हा प्रकार जो परंपरेमध्ये आहे निवृत्तीनाथांच्यापासून ज्ञानेश्वर महाराजांच्यापासून नवे नवे आदिनाथांच्यापासून जो आहे तोच पुढे चालत आला आणि मग गुंडा महाराजांनी नामपरंपराही जतन केली सोहमबोधाची परंपराही जतन केली असं आपल्याला म्हणावं लागतं. त्या गुंडा महाराजांच्या परमपवित्र अशा समाधीस्थानानं युक्त असलेला असं हे पंढरी क्षेत्र असल्यामुळं आपल्या दृष्टीनं साधनेकरता अत्यंत उपयुक्त आहे. या साधना शिबिरामध्ये प्राधान्यानं आपल्याला इथं ज्या साधू पुरुषांच्या प्रतिमा आपल्याला दिसतात त्या सर्वांच्या संबंधातल्या चरित्राचा विचार ऐकायला मिळणार आहे असं या साधना शिबिराचं साधारण स्वरूप आहे. इथं आपल्याला सर्वांची चरित्र ऐकायला मिळणार आहे. साधूची चरित्र आणि भगवंताची चरित्र यांचा विशेष महिमा आहे असं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. नाथ महाराजांनी कीर्तन मर्यादा सांगत असताना असं सांगून ठेवलेलं आहे की सगुणाच्या चरित्राचं वर्णन माणसांनी केलं पाहिजे. ही सगुण चरित्र म्हणजे सगुण परमात्म्याचीही चरित्र आहे आणि सगुण संतांचेही चरित्र आहे असं आपल्याला विचार करावा लागतो. संतांचं चरित्र पाहत असताना दोन पद्धतीनं साधू पुरुषाच्या चरित्राचा विचार आहे. संतांचं एक सांसारिक चरित्र आहे आणि त्यांचं एक पारमार्थिक चरित्र आहे. दोन्ही पद्धतीचं चरित्र पाहिलं पाहिजे. माणसं म्हणतात संतांच्या जीवनाकडे पाहत असताना आपण परमार्थ म्हणून जर बघत असू तर संतांचा संसार बघायचं काय कारण आहे, त्यांचं सांसारिक चरित्र पाहायचं काय कारण आहे. त्याचाही विचार असा आहे संतांच्या सांसारिक चरित्रात त्यांची असलेली सांसारिक स्थिती पाहून तशाही अवस्थेतून परमार्थ कसा करता येतो हे शिकण्याकरता साधू पुरुषाचं संसारी चरित्र पाहिलं पाहिजे. विचार करा तुकाराम महाराजांच्या फाटक्या संसाराचं चित्र जर आपण डोळ्यासमोर धरलं तर तुकाराम महाराजांनी असं वर्णन केलं की बाबा माझ्या जीवनामध्ये अनेक दुःख आली, माझी बायको मेली, स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली, दुष्काळ पडला त्याच्या संपत्ती गेली, माझी एक बायको अन्नान्न दशाहून मेली, माझी सगळी संपत्ती गेली, गुरढोरं गेली, अनेक पद्धतीची विटंबना माझ्या झाली. हे तुकाराम महाराजांनी स्वतःचं चरित्र सांगितलेलं आहे. माणसं म्हणतात हे चरित्र पाहायचं कशा करता, दुष्काळ पडला त्यांच्या जीवनात नाही आमच्या जीवनात पडतो, त्यांच्या जीवनात जसा पडला त्याच्यापेक्षा भयानक पडतो असे दुष्काळ आम्ही पाहिलेले आहेत. मग आमचं चरित्र आम्हाला ते ठाऊक आहे ना, मग ते संतांच्या चरित्रातून पाहायची काय गरज आहे. दुष्काळ पडला हे कशाला पाहायचं, तुकाराम महाराजांची बायको मेली, अनेकाची मरते संसारामध्ये अनेकाची बायको मेली तशी तुकाराम महाराजांची मेली, पण पाहायचं कशा करता. तुकाराम महाराजांचं ते सांसारिक चरित्र पाहण्याचं कारण जर पाहायचं ठरलं तर त्यांच्या भाषेतून आपल्याला त्याचा बोध होतो. बायको अनेकाची मरते, ऐका दुष्काळ अनेकाच्या जीवनात पडतो, पण पडलेल्या दुष्काळानं झालेल्या विटंबनेच्या बद्दल हे सगळं बरं झालं म्हणणं हे तुकाराम महाराजांना कसं जमलं हे पाहायकरता त्यांचं संसारिक चरित्र पाहिलं पाहिजे. बरं का, बरे झाले देवा निघाले दिवाळे. दिवाळं निघालं हे अनेकाच्या जीवनात आहे, पण दिवाळं निघाल्यानंतर सुद्धा बरं झालं म्हणता आलं पाहिजे हे शिकाय करता तुकाराम महाराजांचा संसार पाहावा लागतो. बरी या दुष्काळे पीडा केली, दुष्काळानं मला पीडा केली हे जर पाहायचं झालं, पण बरे झाले दुष्काळानं पीडा अनेकांना केली, पण ते बरं झालं म्हणायचं झालं की तुकाराम महाराजांचं चरित्र पाहावं लागतं. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बायको कर्कशा दुसरी मला मिळाली हे तुकाराम महाराजांनी जे चिंतन सांगितलं. अनेकाच्या वाट्याला कर्कशा असते, पण कर्कशा भार्या मिळाल्यानंतरही बरे झाले हे म्हणता आलं पाहिजे हे शिकाय करता त्यांचं सांसारिक चरित्र पाहिलं पाहिजे. कशा परिस्थितीतून संतांनी परमार्थ केला, ऐका, साधू पुरुषाची चरित्र जर आपण डोळ्यासमोर धरली तर तुकाराम महाराजांचं एक चरित्र आपल्याकडे आहे आणि नाथ महाराजांचं चरित्र अगदी त्याच्या विरुद्ध संसाराच्या दृष्टीनं असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. फाटका संसार पाहायचा तर तुकाराम महाराजांचं चरित्र पहा, आणि भरलेला संसार सोन्याचा संसार पाहायचा झाला नाथ महाराजांचा संसार पहा. पण सोन्याचा संसार असतानाही परमार्थ करता येतो आणि फाटका संसार असतानाही परमार्थ करता येतो, या दोन्ही सांसारिक स्थितीमध्ये परमार्थाचं चिंतन आपल्याला करणं शक्य आहे हे पाहण्याकरता त्यांच्या सांसारिक चरित्राचा विचार करायचा नाही, तर नुसतं पारमार्थिक चरित्र पाहून करता काय. पारमार्थिक चरित्राचा विचार महत्वाचा आहे, पण संतांचं सांसारिक चरित्रही पाहिलं पाहिजे. त्या त्या स्थितीतून ते पुढे कसे गेले हे पाहण्याकरता त्यांचं सांसारिक चरित्र पाहिलं पाहिजे. संतांच्या जीवनामध्ये चरित्राचा विचार करताना दुसरा भाग आहे पारमार्थिक चरित्र, आणि सांसारिक चरित्राचा प्रांत सोडून आपण त्यांचं पारमार्थिक चरित्र पाहायला लागलो की त्या पारमार्थिक चरित्रामध्ये सुद्धा दोन विभाग माझ्या दृष्टीनं आहेत. एक त्यांचं साधक दशेतलं चरित्र आहे, दुसरं सिद्ध दशेतलं चरित्र आहे. साधकाच्या अवस्थेत त्यांना काय काय अडचणी आल्या, कोणत्या कोणत्या साधन मार्गाचा त्यांना अवलंब करावा लागला, सद्गुरूची सेवा त्यांनी कशा पद्धतीनं केली, हे सगळंच्या सगळं जे चिंतन संतांच्या जीवनातलं आपल्याला पाहायला सापडतं हा साधकाच्या दशेचा भाग आहे. तुकाराम महाराजांनी आपली साधकाच्या अवस्थेतली अंतःकरणातली तळमळ एका अभंगामध्ये व्यक्त केली आहे. पा काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल ते वर्म म्हणून श्रम वाटत असे. सर्व संतांच्या समोर हात जोडून तुकाराम महाराज उभे राहिले आणि संतजनांनी मला हे सांगावं, माझ्यावर कृपा करावी, काय मी उद्धार पावेन, माझा उद्धार होईल, काय कृपा करील नारायण, नारायण माझ्यावर कृपा करील, ही भाषा जी तुकाराम महाराजांची आहे. संतांच्या समोर उभा राहून मला देव भेटेल का, देव माझ्यावर कृपा करील का, माझ्या कर्माची खंडना होईल का, मला मोक्ष मिळेल का, मला देवाचं सगुण साक्षात्कारात्मक दर्शन होईल का, हे सगळंच्या सगळं जे तुकाराम महाराजांनी विचारलेलं आहे ते साधकाच्या अंतःकरणातली तळमळ आहे. लक्षात घ्या, म्हणजे साधक दशेतलं एक चरित्र असतं आणि परमार्थाच्या टप्प्यामध्ये आल्याच्या नंतर संतांचं साधक दशेतलं एक चरित्र असतं, आणि साधक दशेतलं जसं साधूचं चरित्र आहे तसं संतांचं दुसरं चरित्र आहे. परमार्थातलं दुसरं चरित्र आपल्याला सांगता येतं ते सिद्ध दशेचं चरित्र. परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार झाला, परमात्म स्वरूपस्थिती प्राप्त झाली, साधनेला फलद्रुपता आली, अशा अवस्थेमध्ये त्या साधू पुरुषाला प्राप्त होणारी जी स्थिती आहे ती सिद्ध दशा, आणि त्या सिद्ध दशेला प्राप्त झाल्याच्या नंतरचं साधू पुरुषाचं काही चरित्र असण्याची शक्यता आहे. आणि सिद्ध दशेला प्राप्त झालेल्या या साधू पुरुषाच्या चरित्राचा विचार करत असताना चरित्रकाराने त्याच्यामध्ये दोन भेद केलेत. अनुभावश्च लीलाचे तिच्छते चरितम द्विधा, दोन पद्धतीने चरित्राचा विचार करा. एक अनुभव चरित्र आहे आणि दुसरं लीला चरित्र आहे. लीला चरित्र हे केवळ ऐकायचं पाहायचं आणि त्यात समाधान मानायचं, त्याचं अनुसरण सामान्य साधकाला जीवाला करता येत नाही, पण जे अनुभव चरित्र आहे ते आपल्या जीवनामध्ये आणता येतं. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला हे ज्ञानेश्वर महाराजांचं लीला चरित्र आहे. ते ऐकून समाधान मानायचं, त्यांची योग्यता जाणून घ्यायची. आपण एखाद्या रेड्याला जवळ घेऊन बोल बाबा वेद बोल वेद बोल असं म्हणत बसायचं नाही. लीला चरित्र आपण अनुसरण त्याचं अनुसरण करायचं नाही, पण अनुभव जे चरित्र आहे ते मात्र आपल्या जीवनामध्ये आपण आणलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी पंढरीची वारी केली, माझे जीवीची आवडीन पंढरपुराने येईन गुढे, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले, म्हणून आषाढीची वारी आली की खांद्यावर पताक घेऊन ज्ञानोबाराय पंढरीची वारी करायला निघतात. ज्ञानोबाराय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा जगाला उपदेश करतात. ज्ञानोबाराय पंढरीची वारी करतात, नामस्मरण करतात, नामस्मरण करायला सांगतात, एकादशीसारखं पवित्र व्रत करतात, चंद्रभागेच्या संबंधानं अभिमान बाळगतात. हे सगळं 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 जे ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आहे हे साधकाला आपल्या जीवनात घेता येण्यासारखं चरित्र आहे. आणि हे आपल्या जीवनामध्ये जे चरित्र संतांचं अनुसरणात घेऊन मनुष्याला कृतार्थ पदवी प्राप्त करून घेता येते अशा पद्धतीच्या चरित्राला शास्त्रकारांनी अनुभव चरित्र हे नाव ठेवलेलं आहे. हा सिद्धरेषेला प्राप्त झालेल्या महात्म्याचं एक लीला चरित्र आहे आणि दुसरं अनुभव चरित्र आहे. इतक्या पद्धतीनं आपल्याला चरित्राचं वर्गीकरण करणं साधारणपणे माझ्या बुद्धीनं शक्य आहे. बरं का, साधूच्या चरित्राचा विचार करत असताना अशा पद्धतीनं विचार करा. आपल्याला जी जी चरित्र पाहिजे आहे किंवा वक्त्यांनी एवढ्या विभागानं हे चरित्र जरी आपल्याला सांगितलं नाही तरी जे चरित्र आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्या चरित्रातून एवढे विभाग करून घ्या. त्यांच्या संसाराचं चरित्र पहा, दुसरं परमार्थाचं चरित्र पहा, परमार्थात साधक दशा पहा, सिद्धदशा पहा, सिद्धदशेला प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांचं लीला चरित्र पहा, अनुभव चरित्र पहा आणि अशा पद्धतीनं त्या साधू पुरुषाच्या अनुभव चरित्रापर्यंतच्या चरित्र प्रकारांचा विचार करून अनुभव चरित्र आपल्या अनुष्ठानात घेऊन मनुष्यानं कृतार्थता संपादन केली पाहिजे. त्या दृष्टीनं साधकाला सिद्धाच्या चरित्राचा उपयोग आहे. सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवंती. जगद्गुरु शंकराचार्यांनी 12व्या अध्यायामध्ये आलेल्या भक्ताच्या लक्षणाचं व्याख्यान करत असताना सुरुवातीला असं एक वाक्य टाकलंय, सिद्ध कोटीला प्राप्त झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी असणारी जी लक्षणं असतात साधकाला ती साधन म्हणून उपयोगी पडणारी असतात. म्हणून ती लक्षणं जाणा, ती चरित्रातून पाहण्याचा प्रयत्न करा. चरित्राच्या ओघामध्ये वक्त्याच्याकडून रसाळपणानं नुसतं चरित्र वर्णन जरी झालं तरी त्याच्यातून आपल्याला जो नेमका साधनक्रम टिपायचा आहे तो टिपून घेतला पाहिजे आणि तशा पद्धतीची साधना करून आपण सुद्धा हळूहळू त्यांच्या पदवीला जरी नसलं तरी त्यांच्या चरणाजवळ बसण्याच्या पदवीला तरी प्राप्त होण्याची योग्यता संपादन करण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज एकदम होता येत नाही, पण ज्ञानोबाराय तुकोबाराच्या चरणाजवळ बसण्याची योग्यता जर मिळवायची असली तर त्यांच्या चरित्रातून जो अनुभव चरित्राचा भाग आहे तो आपल्या जीवनामध्ये मनुष्यानं आणला पाहिजे. एवढं या साधना शिबिराच्या निमित्तानं मी बोलतो आणि या साधना शिबिराला शुभेच्छा देतो. सद्गुरु गुंडा महाराजांचे आशीर्वाद या साधना शिबिराला आहेतच ते व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव.
पूजनीय चंद्रशेखर महाराजांच्या ज्ञानप्रचुर उघवत्या वाणीने आपले कान खरोखर तृप्त झाले आहेत. आता हरिभक्तीपरायण चंद्रशेखर महाराजांचा सत्कार पूजनीय स्वामी मकरंदनाथ करतील. आता यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचा एक अतिशय गोड अभंग आपण सर्वजण मिळून म्हणणार आहोत. ज्ञानोबा म्हणतात, कसं कोणास ठाऊक पण ब्रह्म मार्ग चुकलं आणि पंढरपूरला आले. तिथे पुंडलिकांनी त्यांना विटेवर उभं केलं आहे. अशा या विठ्ठलाला आपण जन्मोजन्म अंतःकरणात धरून ठेवूया असा उत्कट भाव ज्या अभंगातून ज्ञानदेवांनी व्यक्त केला तो अभंग आता आपल्याला सद्भक्त सौभाग्यवती वंदनाताई पाटकर आणि सद्भक्त सौभाग्यत्री सुचित्राताई सिंह सांगतील. या अभंग म्हणण्याविषयी एक छोटीशी सूचना आहे, आकार असलेली जी ओळ आहे ती आपण न म्हणता पुढची ओळ म्हणायची. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. इतक्या थोर संत मंडळींचे आशीर्वाद आपल्या या कार्यक्रमासाठी मिळालेले आहेत. आता आपण पूजनीय स्वामी मकरंदनाथांना विनंती करूया की त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत.
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवी वर पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान, संता महंता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी, ते तीर्थांचे माहेर सर्व सुखांचे भांडार, जन्म नाही रे आणीक तुका म्हणे माझी भाक। तुकाराम महाराज म्हणतात चला पंढरीसी जाऊ, आलो पंढरीला आलो। संता महंता होतील भेटी, संता महंतांच्या भेटी झाल्या, आनंदे नाचो वाळवंटी आहे। मंगळवारी आपण खरंच नाचणार आहोत। तुकाराम महाराज म्हणतात की ते तीर्थांचे माहेर सर्व सुखांचे भांडार, सर्व सुखाचं भांडार, असं तीर्थाचंही माहेर असणार आता आपण महाराजांकडून ऐकलं। चंद्रभागा हेच सगळ्या तीर्थांचं माहेर, पंढरी सगळ्या तीर्थांची माहेर, सर्व सुखाचे भांडार। सर्व सुख म्हणजे आत्मसुख, सर्व सुख म्हणजे प्रत्येक इंद्रियाचं सुख, अशी सगळ्या इंद्रियांची सुख म्हणजे सर्व सुख नाहीत। जे एक भोगला असताना सगळं भोगल्यासारखं होतं, जे एक ऐकलं असताना सगळं ऐकल्यासारखं होतं, जे एक पाहिलं असताना सगळं पाहिल्यासारखं होतं, ते सुख एकच आहे आणि ते सुख म्हणजे आत्मसुख आहे। पण पंढरपूरचं वैशिष्ट्य असं आहे की पंढरपूर हे तीर्थांचं माहेर आहे, सर्व सुखाचं भांडार आहे। म्हणजे एका बाजूला आत्मसुखाचा उल्लेख केला आणि एका बाजूला रखुमा देवीवराचा उल्लेख केला, हे दोन्हीही एकच। रखुमा देवी वरा पाहू आणि रखुमा देवी वर पाहणं हे सर्व सुखाचं भांडार देखील असू शकतं, आत्मसुखाचं भांडार देखील असू शकतं। विटेवर उभा राहिलेला असू शकतं असं तुकाराम महाराज सांगतात। ज्याच्या अंतर्यामी पूर्ण बोध भरून राहिलेला आहे, अजहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया, बोधाला न सोडताच जो आला, बोधाला न सोडताच जो राहिला, त्याचा देह देखील सच्चिदानंद आणि तो अंतर्यामी देखील सच्चिदानंद, अशा त्याला ज्यांनी पाहिलं, ज्यांनी जाणलं, ज्यांनी नमस्कार केला, नमस्कार करून जो त्याच्या चरणांशी लीन झाला आणि चरणांशी लीन झाल्यामुळे ज्याला बोध प्राप्त झाला त्याला पुन्हा जन्म नाही। तुकाराम महाराज म्हणतात की माझी शपथ, शपथ घेऊन सांगतो की त्याला परत जन्म नाही। कशाला पंढरपूरला यायचं, साधना शिबिर कशा करता करायचं, श्रवण तरी कशा करता करायचं, साधना कशा करता करायची, अधिकार परत्वे साधना तरी कशा करता करायची, ध्यान कशा करता करायचं, नाम कशा करता घ्यायचं, भजन कशा करता म्हणायचं, ज्ञानेश्वरी दासबोध कशा करता वाचायचे, ही करणारी मंडळी ठराविक असतात. जसं परमार्थामध्ये अधिकार आहे आणि अधिकार परत्वे साधना आहेत, तसं काही जणांना परमार्थाचा अधिकारच नसावा. काहींना असावा. तुम्ही जर अति बहिर्मुख व्यक्ती असाल तर परमार्थाच्या वाटेला तुम्ही जाणार नाही. जीवन देखील दोन प्रकारचं दिसतं. परमार्थियांमध्ये साधन विविधता जशी आहे तशी मनुष्य मात्रांमध्ये बहिर्मुखता आणि अंतर्मुख असणाऱ्या व्यक्ती अशा आढळतात. जो बहिर्मुख आहे तो इकडे येतो कशाला, तो भजन कशाला करेल, भजनाचा अधिकारी देखील वेगळा आहे, तो ध्यान तरी कशाला करेल, तो नाम तरी कशाला घेईल, तो विषय सुखामध्ये निमग्न राहील. तो नेत्री द्रव्य दारा पहावी, चिंतनी द्रव्य दारा चिंतावी, हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ, असाच असेल. त्याच्या जीवनातलं मी आणि माझं सुटणार नाही. असा मनुष्य श्रवणाने त्याचं जर भाग्य असेल तर श्रवणाला येईल, तर परमार्थाचा अधिकारी एखाद वेळेला होऊ शकेल. पण अंतर्मुख व्यक्ती असतात. जसं विषयांमध्ये सुख आहे तसं विषयरहिततेमध्ये देखील सुख आहे. निर्विषय सुखाचा हक्क, निर्विषय सुखाचा आनंद देखील आहे. साधनांचा आनंद हा निर्विषय सुखाचा आनंद आहे. महाराज असं म्हणत असत गोंदवलेकर महाराज, नामानी तुम्हाला कोणताच विषय प्रतीत होत नाही, माहीत असलेला, इंद्रियांना माहीत असलेला. नाम घेतलं आणि वृत्ती नामाशी तदाकार झाली की तुम्ही विषयांपासून बाजूला जाता आणि तरीही तुम्हाला आनंद मिळतो. तो निर्विषयातला आनंद असतो. ध्यानामध्ये देखील तेच घडतं. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देह संग हा नस आहे तुझ विदेहासी. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळो आले, असं तुकाराम महाराज म्हणतात. त्यामुळं पंढरपूरला येण्याचं प्रयोजन, साधना शिबिर करण्याचं प्रयोजन, श्रवणाचं, साधनेचं, ज्ञानेश्वरी दासबोधाचं प्रयोजन एवढंच नाही तर अंतर्मुख व्यक्तीच्या जीवनाचं प्रयोजन हे निर्विषय सुख प्राप्त करून घेणं हे आहे. आपल्या देहातीत असणाऱ्या अस्तित्वाचं अनुभव घेणं आणि या केवळ अनुभवातच असलेलं सुख अनुभवणं हे आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये एक दहर विद्या म्हणून फार सुंदर प्रकरण आलेलं आहे. अर्थात दहर याचा अर्थ लहान. उपनिषद असं म्हणतं की अथ यदिदम अस्मिन ब्रह्मपुरे दहरम, जे या ब्रह्मपुरात म्हणजे शरीरामध्ये अतिशय लहान, पुंडरिकम वेश्म म्हणजे कमलाकार असं स्थान आहे, आहे प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. दहरोस्मिन अंतराकाशः, आणि या कमलाकार स्थानाच्या आत देखील एक आकाश आहे, त्या आकाशाला अंतराकाश असं म्हणतात. तस्मिन यदौतस, आणि त्या आकाशाच्याही आत आणि काहीतरी आहे. तद अन्वेष्टव्यम, जे आत आहे त्याचा शोध घ्यावा असं उपनिषद म्हणतात. तदवाव विजिज्ञासितव्यमिती आणि ते जाणण्याची इच्छा करावी. या देहरूपी ठिकाणी एक दहर आहे, कमलाकार स्थान आहे, त्याला चिदाकाश असं म्हणतात. त्या चिदाकाशाच्याही आत अजून एक काहीतरी आहे आणि जे आहे ते जाणण्याची इच्छा करावी. उपनिषद असं म्हणतं की यावान वा अयम आकाश हा, जेवढं हे बाहेरचं बाह्य आकाश आहे, तावान एषहा अंतरुदय आकाश हा, तेवढंच हे अंतरुदयातलं देखील आकाश आहे. ध्यानाला बसलेल्या योग्याला, साधकाला या अंतरहृदयातल्या आकाशाचा कधी कधी प्रत्यय येतो. नीलवर्ण ज्योती अथवा निळ्या पद्धतीचा रंग आकाश. उपनिषद असं म्हणतं की या आकाशाला चिकटलेला पाहणारा असा एक चक्षु या आकाशामध्येच आहे, डोळा या आकाशामध्ये आहे. आणि हा चाक्षुष पुरुष म्हणजे आत्मा. तम वाय तम देवा आत्मानम उपासते, ते असं म्हणतात की देव या आत्म्याची उपासना करतात. हा जो आत्मा आहे हा आत्मा शांत बसून प्राप्त होतो, याचा अनुभव येऊ शकतो. नामस्मरणाने देखील हे प्राप्त होतं. तरी कीर्तनाचे मी नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणिली, तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकींची खुंटली रहाटी आघवी. यमू म्हणे कवणाते यमावे, दमू म्हणे कवणाते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. ऐसे माझे नी नाम घोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे. अवघ्ये जगची महासुखे, दुमदुमीत भरले. त्याही ठिकाणी सुख आहे. आणि जे सुख ध्यानामध्ये आहे तेच अंती नामाने देखील प्राप्त होतच. या शिबिराच्या निमित्ताने आपल्याला भव्य दिव्य असं काहीही करायचं नाहीये. आपला तो उद्देशच नाही, आपली तशी इच्छा देखील नाही. शिबिर मोठं होणं निराळं आणि भव्य दिव्य शिबिर करण्याची इच्छा असणं निराळं ही स्वाभाविक कृती असली पाहिजे. आणि तसंही पाहायचं झालं तर या भूमीमध्ये हे एवढं 1000 लोकांचं शिबिर म्हणजे काही भव्य शिबिर नाही, कारण इथं लाखोंच्या संख्येने वारकरी येतात. पण या शिबिरामध्ये एक गोष्ट घडणं अपेक्षित आहे, ती गोष्ट म्हणजे अंतरंगता. ती भव्यतेवर अवलंबून नाही. आपल्याला या शिबिराच्या निमित्ताने अंतरंग होता आलं तर बरं. तुकाराम महाराज म्हणतात की कंठी राहो नाम, अंगी भरो निया प्रेम. ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण. संतांची ए पायी ठेवित वेळोवेळा डोई, तुका म्हणे तरे भव सिंधू एकासरे. तुम्ही भक्ती करा किंवा ध्यान करा, मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आपला विसर आपल्याला पडला म्हणजे झालं, विसर पडेल असं काही करावं म्हणजे झालं. स्वतःचा विसर तुम्हाला कधी पडलेला आहे का असं मी तुम्हाला विचारेन जागृत अवस्थेत. पाटाच्या लगबगीने वाहणाऱ्या पाण्याचा जेव्हा वळण येतं तेव्हा एक चुळूक चुळूक असा गोड आवाज निर्माण होतो. कधी तुम्ही तो एकाग्रतेने ऐकलाय? आपण आपल्या स्वतःला विसरून जातो. आकाशात चंद्र उगवल्यावर एक टक भान हरपून तुम्ही कधी पाहिलाय? बासरीचा, सतारीचा किंवा व्हायोलिनचा अति अति सूक्ष्म स्वर ऐकता ऐकता आपल्या अंतर्यामी त्या सुराचाच भास तुम्हाला कधी झालाय? तुम्हालाही विसरून फक्त सुरच चालू आहे असं कधी वाटलंय? आपल्या सद्गुरूंच्या चिन्मय चरणांवर मोठ्या भावाने मस्तक ठेवत असताना आपल्या स्वतःलाही हरवून गेल्याचा अनुभव कधी आपल्याला आलाय? अशा नाजूक भावाने आज आपल्याला पंढरीनाथांना नमस्कार करायचा आहे. नामाच्या योगाने प्राप्त झालेल्या तरलतेने किंवा ध्यानाच्या शून्य अशा चिदाकाशाच्या नंतर येणाऱ्या शांतीच्या केवळ शांतीच्या अनुभूतीमध्ये रमून असं जर झालं तर पंढरीनाथांची करामत बघा. तो कसा शब्दे विण संवाद साधतो ते लक्षात येईल. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू हे तव कैसे निगमे परे ही परत ते बोलणे खुंटले वैखरी कैसे निसांडे सांगे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पाया पडो गेलो तव पाऊलची न दिसे उभा की स्वयंभ असे समोर की पाठी मोरा न कळे. साधना करून त्याच्या सामोर गेलं तर अशी स्थिती होते, एरवी नाही होत. बाप रखुमा देवी वरू जीवीचा जाणूनी अनुभव सौरसू केला दृष्टीचा डोळा पाहो गेलीये तव भितरी पालटू झाला. आपल्या दृष्टीचा डोळा खरं म्हणजे आत आहे अंतर्यामी. चक्षुस चक्षुहू मनसो मनोयत असा आत अंतरात्मा परमात्मा म्हणून ओळखला जाणारा. पण तो आतही आहे आणि बाहेरही विटेवर उभा. असा दृष्टीचा डोळा जो खरा म्हणजे आत पाहायचा तो बाहेर देखील जेव्हा पाहायला गेला तेव्हा ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की भीतरी पालटू झाला अंतकरण पार पार बदलून गेलं. ध्यानाचा अनुभव ही एक गोष्ट आहे आणि पश्यामी ते रूपम जनांतरस्थम ही अजून एक गोष्ट आहे आणि दोन्हीनी मिळून परिपूर्ण होतो. एकाने नाही, केवळ ध्यानाने नाही. आणि जर आत समजला नाही तर एकदम बाहेर पाहता येणार नाही. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देखे ही प्रक्रिया ओलांडता येणार नाही. असं असल्यामुळं हे साधना शिबिर आहे आणि या साधना शिबिरामध्ये साधनेने ती दृष्टी प्राप्त करायची आहे आणि ती दृष्टी प्राप्त झाली याची परीक्षा बाहेरच्या जगतामध्ये जर परमात्मा दर्शन होत असेल तरच लाभणार आहे, एरवी नाही. आज भानुदास महाराजांची, अमळनेरकर महाराजांची, शंकराचार्यांची पाद्यपूजा करताना मला स्वामीजींनी देह ठेवला त्याच्यानंतर प्रथम नमस्काराचं सुख मिळालं, पूजेचं सुख मिळालं. मला असं वाटतं की मी फार फार मोठ्या संपन्न अनुभवाला कितीतरी काळ मुकलेलं होतो. आपण सर्वजण इथं आलात आणि भरभरून शिबिराला आशीर्वाद दिले. ही मी स्वामीजींची आपल्या सगळ्यांवर असणारी कृपा समजतो. स्वामीजी असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा अर्थात सर्व संप्रदायाला अशाच प्रकारचा लोभ. हे जे देगलूरकर घराणं आहे हे महाराष्ट्राला वंदनीय आहे आणि पूजनीय आहे. या घराण्याचा या घराण्यात एक परंपरा आहे आणि या घराण्यातून एक परंपरा पुढे गेलेली आहे की जी स्वरूपानंद माधवनाथांपर्यंत आपण पाहतो. या दोन्हीही परंपरा म्हटलं तर वेगळ्या आहेत आणि म्हटलं तर भावंड आहेत, भावंडच आहेत. तशा तऱ्हेने गुंडा महाराजांचे आशीर्वाद चंद्रशेखर महाराजांनी प्रदान केले तर ते शब्द ऐकून देखील मला फार बरं वाटलं. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, संतांच्या आशीर्वादाने या शिबिराची सगळी उद्दिष्ट पूर्ण होवोत अशी मी ज्ञानोबांच्या चरणी, आदिनाथांच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी, सर्व संतजनांच्या आणि पंढरीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. हरिओम तत्सत. हरि हरि. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओ एक मिनिटभर आपण डोळे मिटून सगळे शांत बसू आणि मग त्या शांतीतच आपला कार्यक्रम संपेल. हरी 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 हरी. स्वामीजी ज्ञानोबा माहुली प्रभु हरी हरी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.
यानंतर काही महत्वाची निवेदन आहेत.
आता आपला भोजनाचा कार्यक्रम होईल, त्यानंतर पंढरीनाथांचं दर्शन आहे, त्यामुळे लवकरात लवकर जेवणं आटपून आपल्याला विठ्ठल मंदिरात जायचं आहे. उद्या सकाळी